नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी संदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँग्रेस जनता पार्टीकडून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा आणि जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक. पाणी पातळी सुमारे 43%. आता सविस्तर बातम्या. काँग्रेस जनता पार्टीनं नीट पेपर फुटी संदर्भातलं आपलं आंदोलन संपल्याचं जाहीर केलं आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सफल चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नड्डा यांनी सीजेपीच्या सगळ्या मागण्यांवर सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
इन्होंने जो डिमांड्स रखी थी उन सबको सरकार ने सहानुभूतिपूर्वक माना भी है और एक्सेप्ट भी किया है. मेरा निवेदन है कि आप सबसे हमारे जो आंदोलन करने वाले हैं वो हमें एजिटेशन को विथड्रॉ करें और पीसफुली हम सब लोग आगे बढ़े, ऐसा मेरा निवेदन है.
सदरच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर तसंच सीजेपीच्या संयोजकांवर कारवाई न करणं, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मदत देणं आणि शिक्षण पद्धतीत सुधारणेसंदर्भात दिलेल्या मुद्द्यांवर विचार करण्याच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यामुळे सदरचं आंदोलन तात्काळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आंदोलनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केलं. रांका म्हणाले,
तमाम मांगी जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे. लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगी जो है वो मान ली गई.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर बंतरवरचं आंदोलन आणि एकंदर परिस्थितीचा देशविरोधी घटकांनी फायदा घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा स्वतःची कारकीर्द घडवण्यासाठी वापरावी या उद्देशानं आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नियमित संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कर्मचारी संघटनांशी संपर्क राखण्यासाठी सरकार सातत्यानं कटिबद्ध असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मजदूर संघाशी संलग्न भारतीय टपाल कर्मचारी महासंघाच्या 12 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाशी ते आज संवाद साधत होते. प्रतिदासाक्षम शासन, वेळेवर निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सातत्यपूर्ण प्रशासकीय सुधारणांमुळे तक्रार निवारण यंत्रणेला सार्वजनिक प्रशासनाचा एक मुख्य स्तंभ करण्यात आल्याचं डॉक्टर सिंग यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून AIR न्यूजच्या संकेतस्थळावर तसंच News on AIR ऍप मोबाईल ऍपवर केलं जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही याचं थेट प्रसारण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूच्या पंढरपूर मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मंदिरात भाविकांची वर्दळ सायंकाळ नंतरही कायम आहे. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. संत एकनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्निक नाथ मंदिर समाधीचं दर्शन घेऊन आरती केली. पहाटे 4 वाजेपासूनच वारकरी भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करून नाथ समाधीचं दर्शन घेतलं. समाधी दर्शनासाठी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा होत्या. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. परभणी इथं गुजरी बाजार परिसरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते सपत्निक विधिवत महापूजा आणि आरती करण्यात आली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि कोमल देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहरात विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचं महापौर आणि उपमहापौरांनी स्वागत केलं. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंद स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातील भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी श्री आनंद स्वामी महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी मंदिरातून उत्साहात निघाली. पालखी सोहळ्यात सहभागी तरुणांनी मल्लखांबावरच्या थरारक कसरती केल्या. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोतया जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1276 गावांमधील 99,648 पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन जाधव यांनी केलं आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सोहमचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान हरारे इथं सुरू असलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 19व्या षटकात 4-2 धावा झाल्या होत्या. यजमान संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून ईशान किशननं 81 धावा काढून बाद झाला तर तिलक वर्मा 57 धावा काढून खेळत आहे. हवामान. राज्यात कोकण गोवा विभागातही जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सोलापूर नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसंदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँग्रेस जनता पार्टी करून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. TET प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा आणि जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक. पाणी पातळी सुमारे 43%. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.